नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुरेज कामत तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्था एम्सची उचेल्या दर्जाचो वैजकी शिक्षण आणि सेवा दिवपा खातीर तोखणाय केल्या. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या खातीरचो प्रचार आयज सोंपता. लोकसभा वेंचणुकेच्या तिसऱ्या पांवड्यार 12 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशातल्या 95 मतदारसंघात वट्ट 1351 उमेदवार वेंचणूक रिंगणात आसात. गोयात 7 मेक जावपी वेंचणुकेचे फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची जाहीर सभा 27 एप्रिलाक वास्को जातली. हिंद प्रशांत वाठारात उद्या घेवपी प्रादेशिक राजकीय परिस्थितीत आशियाई राष्ट्रांची घटमूट आणि एकवटीत संघटना आसियान रचनात्मक भूमिका वठोवपाक शकता असे भारत मानता असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगला. आणि खेळात. आयपीएल क्रिकेटात काल रात्री झालेल्या खेळात लखनौ सुपर जायंट्सान चेन्नई सुपर किंग्सात 6 गड्यांनी हरले. आज दिल्ली कॅपिटल्स 8 गुजरात टायटन्स हो खेळ जातलो. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्था एम्साची उचेल्या दर्जाची वैजकी शिक्षण आणि सेवा दिवपा खातीर तोखणाय केल्या. काल झालेल्या एम्स ऋषिकेशच्या 4थ्या दिक्षांत सुवाळ्याक राष्ट्रपती मार्गदर्शन करतल्यो. वैजकी मळार संवसारीक दर्जाचे शिक्षण आणि सेवा दिवप हे अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्था एम्साचे राष्ट्रीय यश असा असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगला. वैजकी शास्त्रातल्या चालू आशिल्ल्या नेटान जावपी बदलांचेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी भर दिलो आणि विद्यार्थ्यांनी आजीवन शिकपाची बांदिलकी घेवपाचो पुरस्कार करून हे बदल आपणावपाचो उलो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मारला. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पांवड्या खातीरचो प्रचार आयज सोंपता. मतदारांक आकर्षित करपा खातीर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे फुडारी देशभरात जायत्यो रॅली करत आसात. ह्या खातीर 13 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशातल्या 89 मतदारसंघांनी मतदान शुक्रारा जातले. छत्तीसगडच्या जाजंगीर चंपाल लोकसभा मतदारसंघात प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी भौशीक बसकेत उलोवप केले. गरीब तरणाटे बायलां आणि शेतकऱ्यांचे कल्याण राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्राधान्य असा असे मोदी हांणी सांगले. तसेच तांणी महासमंद लोकसभा मतदारसंघातल्या धामतारी शहरात भौशीक बसकेत उलोवप केले. हाचे पयली राजस्थानच्या टोंक सवाई माधोपूर लोकसभा मतदारसंघातल्या उनियारा हांगा वेंचणुकेच्या रॅलीतय प्रधानमंत्री मोदी हांणी उलोवप केले. उत्तर प्रदेशात भाजपाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग हांणी काल गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात पक्षाचो उमेदवार महेश शर्मा हाच्या खातीर प्रचार केला. आता राज्यात कायदो आणि सुव्यवस्था उदरगत गुंतवणूक आणि बऱ्या प्रशासना खातीर वळखतात असे तांणी या वेळार हजर आशिल्ल्या लोकांक मार्गदर्शन करताना सांगले. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी मेरठात अरुण गोविल हांचे खातीर रोड शो केला. ते आदी तांणी अस्तंत उत्तर प्रदेशातल्या अमरोहा आणि बागपाट जिल्ह्यातल्या रॅलीत उलोवप केले. समाजवादी पक्षाचे मुखेली अखिलेश यादव हांणी अलिगढ जिल्ह्यात सपा काँग्रेस युतीचे उमेदवार बिजेंद्र सिंग आणि हातरसातल्यान जसवीर बाल्मिकी हांचे खातीर रॅली काढली. बहुजन समाज पक्षाचे मुखेली मायावतीनूय मेरठ जिल्ह्यातल्या पक्षाचो उमेदवार देवव्रत त्यागीक तेको दिवपा खातीर रॅलीत उलोवप केले. मध्य प्रदेश भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हांणी जायत्या वेंचणुकांच्या बसकांनी उलोवप केले. विकसित भारता खातीर आमकां एक स्थिर घटमूट आणि निर्णायक सरकार जाय असे रिवा हांगाच्या मेळाव्याक उलोवप करतना तांणी सांगले. कर्नाटकात काँग्रेसीच्यो सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा हांणी चित्रदुर्गात भौशीक रॅली घेतली. ह्या वेळार उलयताना तांणी बेकारी आणि म्हारगायेचो प्रश्न मांडलो. केंद्र सरकार विरोधी पक्षांच्या राज्यांक निधी जारी करना असो आरोप काँग्रेसीचे सरचिटणीस हांणी केला. दुसरे वटेन भाजपा कर्नाटक अध्यक्ष बी वाय विजेंद्रन कर्नाटकातल्या काँग्रेसीच्या फुडारपणाखाला राज्य सरकाराचेर बायलांची राखण करपाक अपेस येला म्हण टिका केला. केरळात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हांणी काल सांजवेळार वायनाडात भौशीक बसकेत उलोवप केले. काँग्रेसीचो जाहीरनामो गरीब तरणाटे शेतकार आणि बायलां खातीर आसा असे सभेक मार्गदर्शन करताना खरगे हांणी सांगले. समाजात फूट घालपा खातीर न्हय तर लोकांच्या जिविताविशी शिक्षण आणि उत्पन्नाविषयी चड जाणून घेवपा खातीर काँग्रेस राष्ट्रव्यापी जाती आधारित जनगणना हातात घेतलो असे चेंगनुरात जाल्ले भौशीक बसकेत तांणी सांगले. अस्तंत बंगालात भाजपाच्यो वरिष्ठ फुडारी अमित शाह हांणी रायगंज संसदीय मतदारसंघात भौशीक बसका घेतली. ते पयली ते पक्षाच्या दक्षिण मालदा उमेदवाराक तेको दिवपा खातीर मालदा टाउनात जाल्ल्या रोड शोत वांटेकार जाल्ले. मजगती मणिपुरात लोकसभा वेंचणुके खातीर दुसऱ्या पांवड्यार येवपी पयसुल्ल्या वाठारां खातीर मतदान पंगडांनी थारायल्ल्या मतदान केंद्राचेर वचपाक प्रवास काल सुरू केला. फैजाबाद जिल्ह्यातल्या दोन विधानसभा विभागांच्या मतदान केंद्राचे उरिल्ले पंगड आज प्रवास सुरू करतले. यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबर विभागावरवी ऐकतात.
Hi dude, how are you?
Best yaar. Startup India zindabad.
Startup India zindabad. Are startup India cha aadharan business suru kelo ani Akashvani cher jahirat dili.
Wow! Maka sang mare kashi ti?
Chal ya tar Akashvani cher.
Akashvani Panji, Altino Panji Goy.
Phone number
2224455
2224455.
जम्मू काश्मीरात शुक्रारपी सार्वत्रिक वेचणुकीच्या दुसऱ्या पवणात जम्मू सांबा रियासी लोकसभा सुवातीर 17 लाखांवर मतदार 22 उमेदवारांचे नशीब थारायतले. जम्मू लोकसभा मतदारसंघ भारतीय राजकारणातल्या महत्वाच्या प्रभावाखातीर नामनाम मेळिल्लो आसा. जम्मू लोकसभा मतदारसंघातल्यान या लोकसभा वेचणुकेत भाजपाकडल्यान जुगल किशोर शर्मा आणि काँग्रेस वतीन रमण भल्ला हे मुखेल उमेदवार वेचणूक रिंगणात आसात. जम्मू संसदीय मतदारसंघात जम्मू सांबा आणि रेसी सहित 3 जिल्ह्यांनी पात्रा आणि वट्ट 17,81,545 मतदार असतात. तातूंतले 9,21,462 दादले 8,60,055 बायलो आणि 28 तृतीय पंथी असतात. 2,416 मतदार केंद्र आणि 18 विधानसभा विभाग असतात. 2014 आणि 2019 वर्षा भाजपान जम्मू संसदीय मतदारसंघ जिखिल्लो. सध्याचे संसदीय वांगडी जुगल किशोर शर्मा जैतिवंत झाले. लोकसभा वेचणुकेच्या तिसऱ्या पावण्यावर 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 95 मतदारसंघात वट्ट 1,351 उमेदवार वेचणूक रिंगणात असतात. हातूंत मध्य प्रदेशातल्या 29 बेतूल एसटी संसदीय मतदारसंघातल्या स्थगित वेचणुके खातीर 8 उमेदवारांचो आसपाव आसा. ते भायर गुजरातातल्या सुरत संसदीय मतदारसंघातलो 1 उमेदवार बिनविरोध वेचून आयला. तिसऱ्या पावण्यार जावपी वेचणुके खातीर बेतूल लोकसभा सुवातेसयत 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 95 मतदारसंघाखातीर वट्ट 2,963 उमेदवारी दाखल झाल्यात असे वेचणूक आयोगान कळीत केला. दाखल केल्या सगळ्या नामांकनांची छाननी केल्या उपरांत 1,563 नामांकनां वैध थारली. या पावण्या खातीर 7 मेक मतदान जातले. गोयात 7 मेक जावपी लोकसभा वेचणुकेच्या फाटभुयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची जाहीर सभा येता त्या 29 एप्रिलाक वास्को जातली अशी माहिती भारतीय जनता पक्ष गोय मुखेली सदानंद शेट तानावडे हांनी काल सांजवेळार दिली. तानावडे हांनी नरेंद्र सावयकार आणि पक्षाच्या हेर वावुरप्यासयत जुवारीनगर हांगाच्या बिट्स पिलांनी लागसार आशिल्ल्या सुवातीची पळोवणी केली. ही भौशीक सभा 27 एप्रिलाक सांजे 5 वरांचेर जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या गोयात जावपी जाहीर सभेक हजारांनी नागरिक उपस्थित असतले अशी आज तानावडे हांनी उक्तायल्या. हिंद प्रशांत वाठारात उदयाक येवपी प्रादेशिक राजकीय परिस्थितीत आशिया राष्ट्रांची घटमूट आणि एकवटीत संघटना आसियान रचनात्मक भूमिका वाटोवपाक शकता असे भारत मानता असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी सांगला. पहिल्या आशियाई फ्युचर फोरमात व्हर्च्युअली उलयताना जयशंकर हांनी सांगले, भारताचो हिंद प्रशांत महासागर उपक्रम आणि हिंद प्रशांत आशियान आउटलूक हांचे मदलो समन्वय सुरक्षा आव्हानांक तोंड दिवपी सहकार्याचो घटमूट आराखडो दिता. खेळात आयपीएल क्रिकेटात काल राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्सान चेन्नई सुपर किंग्साक 6 गडे राखून हारयले. जैता खातीची 211 धावण्यांची मोख लखनौ सुपर जायंट्सान 19.3 षटकांत साधली. लखनौ खातीर मार्कस फ्रँसिसान सगळ्यात चड 124 धावण्यो केल्यो. ताका सामनावीराचो इनाम फावो झालो. ताचे पयली चेन्नई सुपर किंग्सान नेमून दिल्ल्या 20 षटकांनी 4 गडे वगडावन 210 धावण्यो केल्यो. चेन्नई खातीर ऋतुराज गायकवाडान 108 धावण्यो केल्यो. आज सांजेच्या 7:30 वरांचेर दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हांचे मजगती खेळ जातलो. खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अखिल भारतीय वैजकी विज्ञान संस्था एम्साची उच्चेल्या दर्जाचे वैजकी शिक्षण आणि सेवा दिवपा खातीर तोखणाय केल्या. लोकसभा वेचणुकेच्या दुसऱ्या पावण्या खातीरचा प्रचार आज सोपता. लोकसभा वेचणुकेच्या तिसऱ्या पावण्यावर 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 95 मतदारसंघात वट्ट 1,351 उमेदवार रिंगणात असतात. गोयात 7 मेक जावपी वेचणुकेच्या फाटभुयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची जाहीर सभा 27 एप्रिलाक वास्को जातली. हिंद प्रशांत वाठारात उद्या घेवपी प्रादेशिक राजकीय परिस्थितीत आशिया राष्ट्रांची घटमूट आणि एकवटीत संघटना आसियान रचनात्मक भूमिका वाटोवपाक शकता असे भारत मानता असे विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी सांगला. आणि ख्यात आयपीएल क्रिकेटात काल रात्री झालेल्या खेळात लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सौ गड्यांनी हरवले. आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हा खेळ जातला. इतक्या राष्ट्रीय खबरो सोपल्या.